हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ഹരേ രാമ 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 ഹരേ 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 കൃഷ്ണ 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 ഹരേ 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 രാമ 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 ഹരേ 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 കൃഷ്ണ 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 ഹരേ 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 രാമ 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 ഹരേ 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 കൃഷ്ണ 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 ഹരേ ഹരേ ശ്രീജ്ഞാനദേവ ശ്രീ സദ്ഗുരു ജ്ഞാനേശ്വര മഹാരാജ ത്രിഗുണാസാര നിർഗുണേ സാര സാരാസാര വിചാർ ഹരിപാഠ സഗുണ നിർഗുണ ഗുണാസേ അഗുണ ഹരിവിണ മന വ്യർത്ഥദായ അവ്യക്ത നിരാകാർ നാഹിജാകാർ ജേതുനി ചരാചര ഹരിശിവദേ ജ്ഞാനദേവാധ്യാനി രാമകൃഷ്ണമണി അനന്ത ജന്മോനി പുണ്യഹോയ ഹരിമുഖേ ഭണ ഹരിമുഖേ ഭണ പുണ്യാശി ഗണന കോണകരി ത്രിഗുണ അസാർ നിർഗുണ ഹേ സാര സാരാസാര വിചാർ ഹരിപാഠ ഹരിപാഠത്തില തിസരാ ക്രമാങ്കാ ഭംഗ ജീ സന്ധ്യോപാസന ഈ നിത്യ കരയേ സക്കാളി സായങ്കാളി ആണി ജമല തര മാധ്യാനകാളി സുദ്ധാ പ്രാതസന്ധ്യാ മാധ്യാനസന്ധ്യാ ആണി സായസന്ധ്യാ കാ പ്രാതകാ മാധ്യാനകാ ആണി സായങ്കാ കാ तर या तिन्ही वेळा ज्या आहेत हे संधिकाल आहेत. संध्या हे जे पद आकाराला आलं ते संधिकालाशी निगडित आहे आणि अशा संधिकालामध्ये केल्या जाणाऱ्या उपासनेचं विशेष सामर्थ्य आहे. जसं पर्वकाळामध्ये ग्रहण काळामध्ये पुण्यकाळामध्ये एखाद्या तीर्थाच्या ठिकाणी एखाद्या पवित्र ठिकाणी साधू संतांच्या सद्गुरूंच्या सान्निध्यात होणारी उपासना जसं त्याचं विशेषत्व आहे. जिग्वी एरवी कधी माणसं खातातच, पण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला खाणं याला विशेषत्व आहे. निदान सांगली कोल्हापूर इचलकरंजीत तरी पुण्याकडे काही नाही प्रस्त आहे. तसं संध्याकाळी होणारी उपासना संधिकाली होणारी उपासना त्याचं विशेषत्व आहे. हे संध्येचं आणि उपासनेचं वैशिष्ट्य आहे. तसं वारकरी जे आहेत ना, त्या वारकऱ्यांच्या जीवनामध्ये नित्य नियम जो आहे, नित्यानित जे आहे, नित्य पाठ जो आहे, त्या नित्य पाठामध्ये हरिपाठ म्हणणं हा वारकऱ्याचा आणि एक उत्तम नित्य पाठ आहे. किंबहुना वारकऱ्याची ती नित्य संध्या आहे असं म्हणलं तरी अतिशयोक्ती होणार नाही असं हरिपाठ वारकरी म्हणतात. पण हरिपाठ नुसता वाचेच्या द्वारा म्हणणं, माग जर भावना नसेल, श्रद्धा नसेल, तर मग ती एक काय होईल, तर ती नुसती शारीरिक वाचिक स्तरावरची कवायत होईल. कवायत होऊन उपयोग नाही. भावे गावे गीत म्हणतात संतांचा आपल्याला उपदेश आहे. भगवत नाम जे गायचंय ना ते मोठ्या श्रद्धेनी गा, प्रेमाने गा, आवडीने गा. नाथ महाराज सांगतात आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व का. मोठ्या आवडीने आणि भावाने गा
एक करायचंय म्हणून करणं वेगळं, आवडीने करणं वेगळं, आणि प्रेमाने आवडीने करण्यातला फरक जे आहे ते वेगळं आहे. आणि आता काय नाहीला जाय गळ्यात माळ घातलीय आता लोक हरिपाठ आम्ही नाही म्हणला नावं ठेवतील म्हणून म्हणणं वेगळं आवडीने. एक वेळ हरिपाठ नाही म्हणला तरी विषय बिघडणार नाही, पण हरिपाठातला हेतू जो आहे तो हेतू आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्ष उतरला तर हरिपाठ नाही म्हणलं तरी चालेल. दृष्टांत अगदी फालतू आहे. श्रीखंड 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 अशी 108 म्हणण्याची एक माळ केली श्रीखंड खाल्ल्याचा आनंद आहे का? आणि श्रीखंड श्रीखंड अशी माळ न करता एक दोन चमचे श्रीखंड खाल्लं तर विशेष लाभदायक आहे ना. तसं हरिपाठ म्हणला पण हरिकडं पाठ केली तर नाही. एक वेळ हरिपाठ नाही म्हणला तरी चालेल, पण हरि हरि हा पाठ जो आहे हरिमुख हे म्हणा हरिमुख हे म्हणा हा जो काही ज्ञानवरांचा आग्रह आहे संतांचा आपल्याला निरोप आहे तो हरिचा पाठ करणं हे विशेषाने लाभदायक आहे. असा हा जो हरिपाठ आहे की ज्यातला प्रतिपाद्य विषय अखंड नामस्मरण हा आहे. नारदानी भक्तिसूत्रामध्ये एक व्याख्या अशी केली आहे अव्यावृत भजनात, म्हणजे भगवंताचं स्मरण जे करायचंय ते कसं खंड न पडता अखंडित असं ते आणि भजन अशी ती नामस्मरण सेवारूपी परमप्रेम लक्षणा भक्ती आहे. त्या नामाचं आणि महात्म्य अनेक स्तरावर अनेक अंगानी अनेक परीनी अनेक पटीनी ज्ञानेश्वर महाराजांनी या हरिपाठात सांगितलेलं आहे. अशा हरिपाठातला हा तिसरा अभंग आहे. त्रिगुण असार निर्गुण हे सार सारासार विचार हरिपाठ. त्रिगुण त्रि म्हणजे तीन, गुण शब्दाचे अनेक जे अर्थ आहेत त्या गुणशब्दातला एक अर्थ आहे गुण म्हणजे दोरी. संस्कृतमध्ये ज्याला रज्जू म्हणतात अशी ही दोरी असा गुण या शब्दाचा अर्थ आहे. आणि दोरी काय करते? दोरीचं कार्य काय? गठ्ठा बांधणं, जनावर बांधणं, कोणती वस्तू कशाशा ठिकाणी बांधून ठेवणं हे आणि गुण म्हणजे दोरीचं कार्य आहे. तसे त्रिगुण जे आहेत ना, कोणते त्रिगुण आहेत? सत्वगुण आहे, रजोगुण आहे आणि तमोगुण आहे. हे त्रिगुण आहेत. हे गुण काय करतात? ते गुण जीवाला अज्ञानात बांधून ठेवतात असं त्या आणि त्रिगुणाचा कार्यभाग आहे. भगवान गीतेत सांगतायत त्रिभीर गुण मय भावे, हे तिन्ही गुण जे आहेत ना हे आणि जीवाला बद्ध करतात. आणि काय करतात? बद्ध करतात आणि मोहितम नाभिजानाती, ते मोहित होतात. गुणांचं अनेक कार्य आहे. मोहात पाडणं, जीवाला मोहित करणं हे गुणांचं अनेक कार्य आहे. आणि त्यामुळं मोहात सापडल्यामुळं गुणांनी बद्ध झाल्यामुळं जीव आपल्या मूळ स्वरूपाला म्हणजे आत्मस्वरूपाला जाणू शकत नाही. हे गुणांचं कार्य असे तीन गुण आहेत. हे तीन गुण कशाचे आहेत? तर भगवंताची जी अचिंत्य अशी भगवान आणि सातव्या अध्यायात आपल्या त्या शक्तीचं वर्णन करतायत. कशी आहे ही शक्ती? दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया. अर्जुना ही जी माया आहे ना ही माझी अचिंत्य शक्ती आहे, अतर्क शक्ती आहे, अनकलनीय शक्ती आहे. ही काय जी माया आहे ना या मायेचं स्वरूप काय आहे? जिला वेदांती माया म्हणतात तिलाच सहा शास्त्रातले सांख्य दर्शनकार जे आहेत ते प्रकृती असं म्हणतात. मात्र ही प्रकृती म्हणजे आपली जी प्रकृती सर्दी खोकला पडस ताप यांनी बिघडती ती प्रकृती नव्हे. प्रकृती म्हणजे माया. ही प्रकृती कशी आहे? तरी प्रकृती त्रिगुणात्मक आहे. गुण हे कुणाचे आहे? सत्व रज तम हे गुण परमात्म्याचे नाही आहे, ते प्रकृतीचे म्हणजे मायेचे गुण आहे. नाथांच्या भारुडामध्ये त्यांनी वर्णन केलंय कोल्हाटणीच्या रूपकातनं, सगुण गुण माया, सगुण गुण माया आली कोल्हाटीन खेळाया, असं त्या मायेवर त्यांनी कोल्हाटणीच म्हणजे डोंबारणीचं रूपक केलं. ती कोल्हाटीण जी आहे ना, ती काही कसरती करते शरीराच्या, त्याच्यामध्ये तिची कसरत आहे की ताणून बांधलेला बांबूच्या तिकाटण्यावर ताणून बांधलेला जो दोर आहे त्या दोरावर की हातामध्ये आडवा मोठा लांब लचक कळक असा घेऊन की ह्या टोकापासून ते ह्या टोकापर्यंत ती डोंबारी दोरावरनं आणि चालून दाखवते. मोठा थरारक चित्ताकर्षक असा तो खेळ असतो. पण काय आहे, सर्कस मध्ये याच्यापेक्षा वेगळं करत नाही, पण सर्कस मधला धगधगाट, बॅकग्राऊंड म्युझिक, आकर्षक कपडे हे काही डोंबाऱ्याच्या खेळात नसतात. नाही तर डोंबाऱ्याचा खेळ आणि सर्कस याच्यात काही फार अंतर नाही महाराजा, कसरती त्याच आहेत. मग ही डोंबारीण अशी चालत जाते काय कर, कशाच्या आधारे? प्रपंच आता रोविला वेळून नाच महाराज. हा प्रपंच जो आहे, हा संसार जो काही आहे, हाच कुणी वेळू आहे. आणि तिची केश रचना जी काही आहे ती नाथांनी वर्णन केलंय, तिने पाठीवर आपल्या लांब सडक केसाची तिपेडी वेणी घातलेली आहे असं त्या कोल्हाटणीचं नाथांनी भारुडात वर्णन केलंय. ही काय वेणी आहे? सत्व एक पेड, रज दुसरा पेड आणि तम हा तिसरा पेड, अशी तिपेडी वेणी तिने घातलेली आहे. असे हे गुण हे मायेचे म्हणजे प्रकृतीचे, सत्व रज तम त्रिगुण. मग त्याच्यामध्ये तर तमच आहे बर का. अत्यंत निकृष्ट गुण जर कोणता असेल तर सत्व रज तमामध्ये रजगुण हा निकृष्ट मानलेला आहे. ऐका विशेषत्व आहे, सामान्यतः तमोगुण निकृष्ट आहे अशी आपली भावना आहे, पण शास्त्रकारांचं म्हणणं असं आहे एक वेळ तमोगुणी आहे ना तो तरे, सत्वगुणी तरेल, रजोगुणी माणूस तरुण जाणं भयंकर अवघड. साधी गोष्ट आहे पहा, हे त्रिगुण जे आहेत ना त्या त्रिगुणांच्या कचाट्यातनं या दृश्य विश्वाच्या पसाऱ्यात कोणीही सुटलेलं नाही. कोणी म्हणजे तीन देव जे आहेत ना कार्य ब्रह्म, ते सुद्धा त्रिगुणाच्या कचाट्यातनं सुटलेले नाहीत. गुणी देवात्रयी लाविली, ब्रह्मा विष्णू महेश प्रत्येकाचा एक विशेष गुण आहे, ब्रह्मदेव रजोगुण, भगवान विष्णू सत्वगुण संपन्न आणि भगवान शिवशंकर तमगुण प्रधान. रजोगुणाचं कार्य काय? निर्मिती, हे रजोगुणाचं कार्य ब्रह्मदेव. निर्माण जे झालेलं आहे त्याचं व्यवस्थापन, त्याचा सांभाळ सत्वगुणाचं कार्य भगवान विष्णू. आणि जे आकार आलेलं आहे त्याचा नाश करणं, ते संपवणं हे तमगुणाचं कार्य भगवान शिवशंकर. भगवान विष्णूंची मंदिर आहे, मग विठ्ठल रूपात आहेत, कृष्ण रूपात आहेत, अन्य अवताराच्या रूपात भगवान विष्णूंची मंदिर आहेत, भगवान विष्णू तत्व आहे. शिवशंकरांची मंदिर आहेत, मारुतराय जरी आपण म्हणत असलो तरी ते शिवस्वरूप आहे, शिवस्वरूप आहे. खंडोबा जरी म्हणलं तरी ते शिवस्वरूप आहे. ग्रामदैवत जी आहेत ना सगळी, ही सगळी शंकर किंवा शंकरांचे जे गण आहेत ना त्यांचीच मंदिर आहेत. मग तो काल भैरव असेल, तो भैरवनाथ असेल काही असेल, ही शंकराची स्वरूप आहे. म्हणजे शंकराची मंदिरं आहेत, भगवान विष्णूंची मंदिरं आहेत, ब्रह्मदेवाची मंदिरं कुठं आहेत का? रजोगुणी असला ना तो तरुण जाणं अवघड. सत्व अगर तम असो कधी ना कधी त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्रिगुणामध्ये अत्यंत बाधक गुण जर कोणता असेल तर तो रजोगुण. पण हे असे तीन गुण आहे, मग रजापेक्षा तम बरा, तमापेक्षा सत्व बरा. पण सत्व झाला तरी गुणच आहे, जसा रज हा गुणच आहे, तम हा गुणच आहे, तसा सत्व हाही गुण आहे. आणि मगाशीच आपण सुरुवातीला गुण शब्दाची उपपत्ती पाहिली, गुण म्हणजे आणि दोरी. मग सत्व हा सुद्धा काय आहे? गुण आहे. म्हणजे सत्व ही काय आहे? दोरी आहे. अहो एखादा चोर म्हणू लागला की मी काय असं भुरता चोर नाही, काय खिसे कापू नाही, दोन पाच दहा खून करणारा, दरोडे घालणारा, लोकांची घरं पेटवणारा, जाळणारा, समाजाला भयंकर आणि त्रास देणारा, गांजणारा असा मी जवळजवळ, आणि दैत्यच आहे. आता तुम्ही मला धरलायत ना, काही हरकत नाही. पण सामान्य चोराला जशी लोखंडाची बेडी घालता तशी मला लोखंडाची घालू नका. मला काय करा, पीएनजी गाडीला ऑर्डर देऊन सोन्याची बेडी करा आणि ती घाला. अरे गाढवा, लोखंडाची तरी बेडी आणि सोन्याची तरी बेडी. तस रजोगुणच, तम हाही गुणच आणि सत्वाही गुणच. आणि असे जे त्रिगुण आणि त्रिगुणाचं जे कार्य आहे ना, ज्याला म्हणतात त्रिगुण आसार, हे त्रिगुण आणि त्रिगुणाचं कार्य हे आसार आहे. हे आसार आहे. आसार म्हणजे काय आहे? मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे काय? बदलणार आहे. त्रिगुण आसार. आणि सहज विचार आहे पहा, आपण आसाराचं ग्रहण करतो का साराचं ग्रहण करतो? म्हणजे अगदी साधी गोष्ट आहे. जेवणामध्ये पंचपक्वांनाचा भेद आहे, जिव्य आहे, बासुंदी आहे. मग माणूस जर त्यांना कळलं की बाबा नुसती जिलबी नाहीये, बासुंदी आहे, आपण जिलबी बाजूला सारू का नाही? अरे नुसती बासुंदी नाहीये, रसमलाई आहे, बासुंदी बाजूला सारू. म्हणजे एकापेक्षा एक जे चढ आहे, एकापेक्षा जे एक उत्तम आहे, त्या उत्तमाचा आपण काय करू? स्वीकार करू. आणि त्याच्यापेक्षा सामान्य जे आहे ते बाजूला सारू. तसं हे त्रिगुण आणि दृश्य जगत जे आहे ना, गमत आहे. या ज्या दृश्य जगताच्या पसाऱ्यामध्ये आपण आलोय, या सगळ्या दृश्य विश्व पसाऱ्यात आपलं दैनंदिन जीवन, दैनंदिन जीवन काय? उपासना तरी या आणि त्रिगुणात्मक दृश्य जगतातच आहे ना. अध्यात्म या त्रिगुणात्मक आसार जगतातच आहे. प्रवचन त्यातच आहे, भजन त्यातच आहे, कीर्तन त्यातच आहे. त्रिगुणाला आणि हे सगळं दृश्य जगत जर त्रिगुण कार्य आहे, त्रिगुणांचं कार्य आहे, मग त्याच्यातच हे सगळं आहे. पण त्याच्यात जे सगळं आहे ना ते सार आहे. त्रिगुण असार आणि निर्गुण हे सार. म्हणतात त्रिगुणात्मक जे आहे ना ते आसार आहे. तुम्हाला ना मग दत्त आसार का आमचा? त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा. शंका आली की त्याचा निराकार करता आला पाहिजे. दत्त कसे आहेत? सत्व रज तम, ब्रह्मा विष्णू महेश, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती. तिथं त्रिगुण नाहीत असं नाही, त्रिगुण आहेत. पण तिथं तिन्ही गुणांची साम्यावस्था आहे. बाकी आपण व्यवहारात म्हणतो अहो हे सात्विक आहे, हे कसे आहेत? हे राजस आहेत आणि हे काय आहेत? तामस आहेत. सात्विक म्हणत असताना, राजस म्हणत असताना, तामस म्हणत असताना तिथं फक्त सत्व रज आणि तम एकच गुण आहे असं नाही. ज्यांना आम्ही सात्विक म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा बाकीचे दोन गुण आहेत, म्हणजे बाकीचे दोन आणि आम्ही सात्विक म्हणतो तो सत्व, म्हणजे त्रिगुण आहेतच. या दृश्य जगतातली अशी एकही वस्तू नाही की ज्याच्यामध्ये त्रिगुण नाही. अपवाद फक्त प्रकृतीचं अधिष्ठान, म्हणजे प्रकृती कार्य त्रिगुणांचंही अधिष्ठान परब्रह्म परमात्मा जो आहे ना त्याच्या ठिकाणी त्रिगुणरहितता आहे. पण बाकी परमात्म्याखेरीज कोणतीही वस्तू घ्या त्याचं अनालिसिस करा. सत्व रज आणि तम मुळामध्ये अहो आपलं जाणवं जे आहे ना आहे का काय प्रश्न तर याचा. पण जर असलं जाणव्यात किती पदर आहेत आणि एक एक पदर आहे ना त्या एक एक पदरात किती सुत आहेत, तीन सुताचा एक दोरा आहे, तीन दोऱ्याचं एक जाणवं आहे आणि तीन दोऱ्यातला एक एक दोरा जो आहे ना त्यातले जे तीन सुत आहेत ना ती सुद्धा आणि तीन तीन सुताची आहेत, म्हणजे आपल्या घरात जाणवं जे आहे ना त्या 27 धागे आहेत. तीन गुणिले तीन गुणिले तीन, तीन त्रिक 9, 9 त्रिक 27. दोरी जी वळली जाती ना दोन सुताची दोरी वळली जात नाही, दोन सुताचं आणि विणलं जात नाही. त्रिगुण का? सत्व रज तम. आपलं जेवण कसं आहे? भात भाजी बाकी, भात भाजी बाकी, भात भाजी बाकी, तीन गोष्टी तीन आहे. आपली पिंपा खाली यावर, बंबा खाली यावर, त्या जो आणि फिल्टर आहे त्याच्या खाली ठेवायची तिवई आहे, किती पाय आहेत? दोन पायावर भागत नाही, तीन तीन. तसंच हे त्रिगुण आहे. जे जे काही दृश्य आहे ना ते दृश्य म्हणलं की त्याच्यात तीन आहे, सत्व आहे रज आहे तम आहे. नुसत्या सत्वगुणात जगत नाही, नुसत्या रजगुणात जगत नाही, नुसत्या तमोगुणात जगत नाही, तर तिन्ही गुणांच्या शिवाय जगतच नाही. सत्वही पाहिजे, रजही पाहिजे, तमही पाहिजे. आपण भगवान श्रीकृष्णांचीच आणि जन्मोत्सव साजरा करतोय, कृष्ण जन्मोत्सव. कृष्णचरित्रात एक मौज आहे, बलराम थोरले आहेत आणि बलराम दादांचा नेहमी हा भाव आहे की आपल्याला कृष्णाच्या संबंधात आणि यशोदा मैयाजवळ काय चाहडी करता येईल, हा त्यांचा दृष्टिकोन आहे दादांचा. आणि दादांना एकदा संधी मिळाली, आले आईकडे, मैया काय कृष्णाने माती खरं हो खरं बोलव त्याला. बलराम दादा गेले, कृष्णा तुला आई बोलवते. कृष्णाने विचारलं, दादा तुम्ही आईला काहीतरी जाऊन सांगितलं असलं पाहिजे म्हणूनच बोलवते, नाहीतर आत्ता मला बोलवायचं काही कारण नाही, ते मला माहित नाही, बोलवते चल आले. कृष्णा माती खाल्लीस? आता तू कृष्ण आहे लीला पुरुषोत्तम, तू काय म्हणतो मी माती खाल्ली? तो म्हणला, अगं आई खायची काय गोष्ट करतेस तू, नाही नाही पाहिली मी माती, खायचं साफ राहिलं, माती पाहिली सुद्धा नाही खातो काय? आई मज मारू नको. दादा जरी सांगितलं असलं तरी मी माती खाल्लेली नाही, माती खाल्लेली नाही, माती खाल्लेली नाही, पण खाल्ली होती. आपल्याला जास्त गोष्ट थांबायची नाही, का खाल्ली? आणि मला वाटतं आताची मुलं अपवाद, कारण का मोझॅक टाईल्स किंवा पार्टेक्स आहेत ना त्याची दरज इतकी बारीक आहे की त्यात माती कुठं म्हणजे असणारच नाही. त्यामुळे आताची यंग जनरेशन जी आहे रांगणारी मुलं ती माती खाणार नाही. पण तुमचा आमचा विचार जर केला ना आपण माती खाल्ल्याशिवाय मोठे झालेलो नाही. का खाल्ली माती त्यांनी? भागवतावर अनेक आणि भाष्यकार जे आहेत त्यातले श्रीधर म्हणून एक टीकाकार आहेत, नीलकंठ म्हणून एक टीकाकार आहेत, श्री भागवतातल्या बाललीला ज्या आहेत ना त्या बाललीलावर आणि भाष्य करणारे नाशिक प्रांतात होऊन गेलेले हरिसुरी म्हणून एक भाष्यकार आहेत, भगवत भक्ती रसायन हा त्यांचा ग्रंथ आहे, संस्कृत मध्ये आहे. फक्त गोकुळात केलेल्या बाललीला याच्यावरच त्यांचं भाष्य आहे. त्या भाष्यात ते सांगतात का कृष्णाने माती खाल्ली. तर माती ही गुणात्मक विचार केला तर मातीमध्ये तीन गुण आहेत, सत्वगुण आहे, रजगुण आहे आणि तमगुण आहे. पण प्राधान्य करून माती ही रजगुणी आहे. आणि रजगुणाचं कार्य काय आहे? रजगुणाचं कार्य केल्याशिवाय दैत्यांना आणि मारण्याचं, दैत्यांचं निर्धारण करण्याचं बळ रजगुणाशिवाय नाही. रजगुण आणि थोडा रजगुण आपल्या अंगी असावा म्हणून भगवंतांनी रजगुणाचं प्रतीक असणारी माती खाल्ली आहे असं आणि त्या हरिसुरीने भाष्य केले. काय सुंदर आणि चिंतन आहे ना, केवढा कल्पना विलास आहे, केवढी माती खाल्ल्याची मीमांसा आहे. असा रजगुण, रजगुणी हवा, तमगुणी हवा आणि सत्वगुणही हवा. या दृश्य जगतामध्ये जे जे दृश्य पदार्थ आहेत त्या प्रत्येक पदार्थात वस्तुमात्रामध्ये त्रिगुण आहेत, पण त्यातला एक प्रधान जो आहे ना म्हणजे मोर दॅन 50%. आपण ज्यावेळी म्हणतो की आहो बळवंतराव सत्वगुणी आहेत, बळवंतराव सत्वगुणी आहेत म्हणत असताना त्यांच्या ठिकाणी रज आणि तम आहेत, पण 50% कमी मध्ये रज आणि तम आहे आणि 50% जास्त सत्वगुण आहे, त्याला आपण सत्वगुणी म्हणतो. तशीच रजगुण, तशीच तमगुणाची स्थिती आहे, पण बाकीचे आहे. अपवाद फक्त आहे त्रिगुणात्मक प्रकृतीला अधिष्ठान स्वरूप असणार परब्रह्म परमात्मा जो आहे ना त्याच्या ठिकाणी त्रिगुण नाहीये, त्याच्या ठिकाणी असणारे गुण वेगळे. याच अभंगात आपल्याला त्याचा क्रमशः विचार करायचा आहे, पण त्याच्या ठिकाणी त्रिगुण नाही. परब्रह्म परब्रह्म जे आहे म्हणजे प्रकृतीचं जे अधिष्ठान आहे, प्रकृतीचा ज्या पुरुषाने अंगीकार केलेला नाही, ज्याला वेदांत दर्शन ब्रह्म म्हणतं त्याला सांख्य दर्शनकार पुरुष असं म्हणतात, की जो पुरुष 15व्या अध्यायातल्या क्षर पुरुषापेक्षा आणि अक्षर पुरुषापेक्षा वेगळा आहे, उत्तम पुरुषस्पन्य परमात्मे इत्युदारुतः यो लोक त्रयमाविश्य बेवर्त अव्यय ईश्वर, असा जो ईश्वर आहे त्याला त्यांनी सांख्य दर्शनकार पुरुष म्हणतायत, वेदांत दर्शनकार म्हणजे उत्तर मीमांसाकार ज्याला ब्रह्म म्हणतायत, त्या ब्रह्माच्या ठिकाणी मात्र सत्व रजतम नाहीत. का? तो त्यांचं अधिष्ठान आहे. अधिष्ठान जे असतं ते अध्यस्त जे असतं त्या अध्यस्थापेक्षा अधिष्ठान वेगळं असत. अध्यस्त येणार जाणार असत, अध्यस्त प्रवाही असत, अध्यस्त विकारी असत, पण अधिष्ठान जे आहे ते निर्विकार असत, ते अचल असत, ते नित्य असत. गीतेच्या शब्दात सांगायचं तर नित्य सर्वगत सानु अचलोयम सनातना असं ब्रह्म. अगदी साधी गोष्ट आहे, आपल्या विश्रामबागपासून रेल्वे लाईन जवळ आहे. पहाटेपासनं ते रात्रीपर्यंत त्या आणि ट्रॅकवरनं किती प्रकारच्या गाड्या आणि किती गाड्या जातात, गुड्स ट्रेन जातात, पॅसेंजर जातात, एक्सप्रेस जातात, त्याही गाडीमध्ये आणि एसी बोगी असतील, टू टायर असेल, थ्री टायर असेल, सेकंड फर्स्ट क्लास असेल, एसी असेल, सामान्य जनरल असेल, ह्यात बदल आहे. गाड्या धावणाऱ्या आहेत, गाड्या कधी कधी रुळावरनं घसरतात आणि रूळ स्थिर आहेत ना का, रूळही घसरतात नाही, रूळ स्थिर आहे. तो अधिष्ठान नित्य आहे, अध्यस्थापेक्षा अधिष्ठान नित्य आहे. तसं ईश्वर जो आहे परब्रह्म परमात्मा जो आहे तो त्रिगुण रहित आहे. आणि दत्तात्रय आपला विषय इथून निघाला, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त, मग तिथे त्रिगुण आहेत का नाही बोला? आहेत, पण त्रिगुणांची साम्यावस्था आहे. जीवाच्या ठिकाणी त्रिगुणाची विषमावस्था आहे आणि प्रभू दत्तात्रय यांच्या ठिकाणी त्या त्रिगुणाची साम्यावस्था आहे. साम्यावस्था किती? 33.33 आणि उरलेला 1/57 जो आहे ना, त्यातला 1/33 असं ती साम्यावस्था आहे. साम्यावस्था जिथं आहे ते गुण गुणधारकाला बाधत नाही, पण जिथं गुणाची वैषम्यता आहे ना, अगदी साधी गोष्ट आहे. आपला आयुर्वेद जो आहे ना, त्या आयुर्वेदाची परीक्षा कशावर आहे? कफ, कफ म्हणजे भाईचा नव्हे, कफ, हा दुसरं काय सूत्र? वात. आणि तिसरं, वात म्हणजे डोक्यात शिरतो तो नव्हे, हा वात संस्कृत शब्द आहे, त्याचा अर्थ आहे वायू. आपल्या शरीरात कफ तत्व आहे, आपल्या शरीरामध्ये वायू तत्व आहे आणि आपल्या शरीरामध्ये पित्त तत्व आहे. शरीराला कफाची गरज आहे, शरीराला वायूची गरज आहे आणि शरीराला पित्ताची गरज आहे. मात्र पित्त भडकून चालत नाही, वात डोक्यात जाऊन चालत नाही, कफ फुफ्फुसामध्ये साठून चालत नाही, पण शरीराचं आरोग्य केव्हा आणि ठीक राहतं? कफवात पित्त हे ज्यावेळी आणि साम्यावस्थेत आहे, या तिघांची ज्यावेळी डॉक्टर शुक्र जर बरोबर करा, कफवात पित्ताची साम्यावस्था आहे आरोग्य. कफवात पित्तातलं एकमेकांचं एकमेकाशी असणारं प्रमाण बिघडलं, विषमता, अनारोग्य. तसेच गुरु दत्तात्रय त्यांच्या ठिकाणी सत्व, रज, तम, ब्रह्मा, विष्णू, महेश आहेत, पण ते साम्यावस्था असल्यामुळं त्यांना बाधक नाहीत, ते आसार नाहीत, ते सार. बाकी सगळं जे दृश्य विश्वातल्या वस्तुमात्रामध्ये त्रिगुण असल्यामुळं असारता आहे. त्रिगुण असार. मग पुढचं पद आहे माऊलीचं, निर्गुण हे सार. सार काय आहे? त्रिगुण असार आहे आणि निर्गुण जे आहे ना ते सार आहे. त्याची उपपत्ती पाहायला पाहिजे. हा हा, जे निर्गुण आहे ते सार का आणि त्रिगुण असार का? संतांनी भगवत कृपेने आपल्याला प्राप्त झालेला हा जो देह आहे त्याला असार असं म्हटलेलं आहे. देह देखावे असार, असं तुकोबारांचा एक अभंग आहे. जेवढा देह आहे ना तो असार आहे. अनेक उपरांनी सांगितले असार आहे. का असार आहे? नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो का? सावधान. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा. संतांनी वर्णन केलं काय देह नाशिवंत आहे, मल मूत्र रक्त रेत जंतू. अहो ते गोपाळ भांडले तो कृष्णाशी संगडी असून, ते म्हणले कृष्णा तू म्हणतोस खरा माझ्या ठिकाणी आपपरभाव नाही, दुजेपणा नाही, मी माझं तुझं करत नाही, पण कृष्णा हे तुझं बोलणं आहे, तुझ्याजवळ आपपरभाव आहे. कृष्णाने विचारला अरे मग सांगा, मला कळत नसेल, माझ्याकडनं घडत असेल आपपरभाव, दाखवून द्या ना, आपण सोडून देऊ. ते म्हणजे लांब कशाला जायचो कृष्ण, पहा ना काना तुझी घोंगडी चांगली, कान्या तुझं घोंगड कसं आहे? तर शुद्ध सत्वगुण विणली रे, स्वगत सच्चिदानंद मिळोनी, शुद्ध सत्वगुण विणली रे, असं ते आहे. आणि एवढंच नाही रे, त्याला षडगुण गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभन. हे श्यामसुंदरा तुला अशी ही गोंगडी आणि शोभून दिसते, आमचं गोंगड पाहना. काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभूतानी विणली रे, त्यात पुन्हा नवा शाही फाटून गेली, ती तू आमादी झाली रे, नऊ छिद्र आहेत आपल्या शरीराला आणि त्याच्यामध्ये रॉ मटेरियल काय आहे, आत रक्त रेत दुर्गंधी जंतू नरकमुताने भरली रे, असलं आमचं आहे. आणि पुन्हा तू जर नाक वर करून विचारतोस तुमच्या माझ्यात काही मी आपप्रभाव ठेवतो काय, हे काय आपप्रभाव नाही तर काय, हे काही साम्य आहे तर काय, याच्यावर कृष्ण बोलणार. म्हणले आता काय करूया, कृष्ण विचारले आहे करू बाबा, हा तुम्ही माझीच बोट माझ्या डोळ्यात घातली काय करूया, असं करूया. एकची घोंगडे पांघरू हरी, असं कर, तुझंही वेगळं नको आमचंही वेगळं नको, अद्वैत सिद्धांत. पण त्यासाठी एक घोंगडं पांघरण्यासाठी काय झालं पाहिजे, मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडे पांघरू हरी. काय गोपाळ वसाच आहेत, हा मी पणाही नको आणि मी पणाच्या सापेक्षेत असणारा तू पणाही नको. अध्यात्माच्या भाषेत बोलायचं तर अहम ही नको आणि अहमच्या सापेक्ष इदम ही नको. इदम ते सी वाळले जे मी पणे विण डहारिले, ते स्वरूप पाहिजे पाहिजे आपणची. असं जे मी पण ही नाही तू पण ही नाही अशी जी एकच आहे, असं जे अद्वय आहे, असं जे अद्वयच आहे ना, ती एक रूपता. मग निर्गुण सार आहे आणि त्रिगुण काय आहे, असं त्रिगुण असार निर्गुण हे सार. आपण विचार करता करता इथवर आलोय की देह पंचभूताचा आहे, पंचमहाभूत त्रिगुणाचं कार्य आहे, त्यामुळे देह असार म्हणले, देह लेखावे असार. पण देह जरी असार असला तरी देहामध्ये काही सारभूत वस्तू आहे का, नाही बोला, आहे. मग देह आसार आहे आणि आसार असा, मला एक जाताचं सहज सुभाषित आठवलं, संस्कृत शिकत असताना विनोद केलाय सहज सुभाषितकाराने, ते म्हणले संसार आसार आहे, संसार आसार आहे, संसार आसार आहे. अध्यात्मशास्त्र सांगतं, वेद सांगतात, शास्त्र सांगतात, पुराण सांगतात, संत सांगतात, आसार संसार आहे. मग आसार संसारामध्ये काही सार नाही का, सुभाषितकार म्हणले आहे काय आहे, आसारे खरू संसारे सारम शसुर मंदिरम. म्हणजे जावई ही जी जमात आहे ती जावई जमातीच्या दृष्टीने आसार अशा संसारामध्ये सासूरवाडी हे सारभूत आहे. सुभाषितकारांनी मोठा विनोद केला, आसारे खरू संसारे सारम श्वसुर मंदिरम. पण मला वाटतं त्या सुभाषितकारांपेक्षा सुद्धा आणि आमची आजी हुशार असावी बहुते. ती म्हणली जावई आले कौतुक, दोन दिवस राहिले कौतुक, चार दिवस राहिले कौतुक, आठ पंधरा दिवस राहिले ना असं करा, एवढी पिशवी घ्या आणि शिवाजी मार्केटला जाऊन भाजी आणा, संपलं जावे पडते. आसारे खरू संसारे जरी श्वशुर मंदिर सार असलं तरी श्वशुर मंदिरी जावे आणि किती राहायचं याच्यावर ते सारपणा आणि अवलंबून आहे. आमची आजी म्हणायची पहिल्या दिवशी पाहुणा, दुसऱ्या दिवशी पई आणि तिसऱ्या दिवशी निर्लज्जपणे तसाच राहिला त्याची अक्कल जाईल. सार असणाऱ्या श्वशुर मंदिरात जावे आणि पडून राहणं हे काही बरं नाही, दोन दिवस आला ठीक आहे असो. मग आसार देह आहे, आसार देहामध्ये सार आहे, काय सार आहे आसार देहात, सार काय काय शिकत काय सार आहे आसार या देहामध्ये, नाशवंत देहात असल्या कुसक्या नासक्या असल्या रॉ मटेरियलचं आता वर्णन केलं, असल्यात सार काय आहे, हा बोला बोला, हा आत्माराम हा या आसार अशा देहामध्ये नाशिवंत असल्या घाणेरड्या देहामध्ये आत्माराम हा सार आहे. आता आणि एक विचाराचं पाऊल आपण पुढे टाकू, लाखो मोलाचा असा हिरा आहे, लाखो मोलाचा हिरा आहे, पण तो हिरा ठेवण्यासाठी मखमलीची पेटी नाही, चांदीची तर आणि मंजुषा नाहीच नाही, मखमलीची सुद्धा नाही, फाटक्या मळक्या घाणेरड्या अशा चिंधीमध्ये तो लाखो रुपये मोलाचा हिरा बांधलाय. मग चिंधी जरी घाण असली, ती जरी मळकट असली, ती जरी फाटकी तुटकी असली, तरी तिच्यामध्ये बांधलेला जो हिरा आहे, त्या हिऱ्यासाठी आपण ही मळकट, फाटलेली, अत्यंत घृणास्पद अशी चिंधी आपण सांभाळू का नाही? नाही नाही, असल्या चिंधीचा हिरा नको बा. तुम्हाला एक फार गमतीने सांगितलं, नाही पात्रा तवे चाड प्रमाण ते फिके गो. बासुंदी किंवा बासुंदी कशाला, इंदूर भागामध्ये जी रबडी मिळती ना, ज्यांनी इंदूरची रबडी खाल्ली ना, तो बासुंदीवर खुश होणार नाही. अशी रबडी आहे पण द्रोणामध्ये. आता काय पद्धती मला माहीत नाही, पण वयाचा 6 वर्षाचा असताना मला काशी यात्रा करण्याचा योग आला बाकीच्या घरातल्या लोकांच्या बरोबर. आणि आम्ही खांडवा सोडलं, खांडवा काय भुसावळून पुढे गेलो ना, चहा कॉफी हे स्टेशनवर येत होतो प्रत्येक गाडीमध्येही. त्यावेळी चहा कॉफी विक्रेते होते, पण चहा कॉफी कप बशीत नाही, मातीचं पात्र. चहा कॉफी दूध प्यायचं, पात्र टाकून द्यायचं. आज काय परिस्थिती आहे मला माहीत नाही. तसं तुकोबाला म्हणले, नाही पात्रा सवेचा. पात्र कशाचं आहे, याला काही विशेष नाही असं नाही, पण विशेष नाही. अहो विचार करा, चांदीचं ताट आहे, अगदी किलो 1.5 किलो वजनाचं, रुपयाचं नव्हे हा. रूप ज्याला म्हणतात, त्या चांदी प्लस शिस्त इज इक्वल टू रूप. पूर्वीची जड जड बांधली होती चांदीची घरात, पण ती चांदीची नव्हती, रुपयाची होती. आता रुपयाचं चांदीचं ताट, रुपयाचा चांदीचा तांब्या, रुपयाचं चांदीचं भांड वाटी कुणी करत नाही. पायात मुळाचे वाळे जे असतात ना, ते कशाचे असतात? रुपयाचा वाळा, असंच गाणं आहे ना, तो रुपयाचा असतो. का? शुद्ध चांदी नाही, त्याच्यामध्ये शिस किंवा कथी हुपरीचं काम. हुपरीचे सगळं चांदीचं काम जे आहे ना, शुद्ध चांदीचं नाही. चांदी प्लस कथील इज इक्वल टू हुपरी. चांदीचं ताट आहे, शुद्ध चांदीचं आहे, आणि त्याच्यामध्ये 2 दिवसाची वाळलेली भाकरीचे तुकडे आणि पळसाच्या पानाची पत्रावळ आहे, पण त्याच्यावर श्रीखंडपुरी आहे. तुम्ही कोणत्या पात्राला प्राधान्य द्याल? पत्रावळी ना का? नाही काय आहे चांदी, अरे चांदी ताट आहे पण बाकीचे तुकडे वाळलेले आहेत. नाही पात्रा सवेचा प्रमाण ते फिके गोड. फिका आहे का गोड आहे, पात्र काही का असे ना. तसं हे शरीर असलं नाचक कुसक आहे. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकाचा सांधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा. हे असलं आहे खरं, पण असल्या आणि असार शरीरामध्ये आत्माराम ईश्वर सर्व भूताना वृद्धेश अर्जुन तिष्ठते आहे ना. मग आसारातलं सार घ्यायचंय. आसार आसार आहे, पण सारासाठी जसं हिऱ्यासाठी चिंधी सांभाळायची, तसं आपल्या अंतर्यामी आत्मारामासाठी, हृदयस्थ परमात्म्यासाठी हा देह सांभाळायचा आहे. असला आसार आहे, संपणारच आहे, एक दिवस पडणारच आहे, नाश होणार आहे, मग आत्ताच आत्महत्या करतो असं धर्मशास्त्र, अध्यात्मशास्त्र, वेद शास्त्र, पुराण. पडणार आहे तेव्हा पडणारच आहे, पण पडेल तेव्हा पडू द्या. जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत आसार संसारातलं काय पहा, साररूप आत्मा पहा. आणि तो आत्माराम कसा आहे, निर्गुण हे सार. तो आत्माराम, त्याच्या ठिकाणी सत्व नाही, त्याच्या ठिकाणी रज नाही, त्याच्या ठिकाणी तम नाही, तो गुणातीत आहे. गीतेतला 14वा अध्याय पहा, गुणातीता सउच्यते मांच यो अव्यभिचारेण भक्ति योगेन सेवते सगुणान समतित्ययतात ब्रह्मभूयाय कल्पते, तो जो आणि गुणातीत जो आत्माराम आहे तो आत्मारामच काय आहे, परब्रह्म आहे. जगताला व्यापून असणारा परब्रह्म परमात्मा आणि अंतर्यामी असणारा हृदयस्थ राम. आपल्या काही क्रिया ज्या आहेत ना त्या अध्यात्माला न्याय देणार आहेत, पण आपली समजूत प्रपंचाचे हो. आपण नमस्कार करतो, राम राम करणं ही आपली भारतीय संस्कृती आहे. नमस्कार करणं आपली भारतीय संस्कृती आहे. नमस्कार करताना आपले दोन्ही हात आपण कुठं जोडतो, बोला कुठं जोडतो, हृदय. कपाळाला जोडतो का, डोक्याला जोडतो का, पोटावर जोडतो का, जोडावेत का, नाही. ते जर जोडायचे असतील तर ते हृदयाशी जोडावेत का. हृदयस्थ परमात्मा ईश्वर सर्व भूतानां हृदयेशेर्जुन तिष्ठती. काल कुणीतरी मला एक शंका विचारली होती की अण्णा मन बुद्धी चित्त अहंकार हे चतुष्टय झालं, चित्त अंतःकरण पंचक काय. मला वाटतं ज्याचं बायपास सर्जरी होते किंवा ओपन हार्ट आणि सर्जरी होते ना, ती हार्ट नावाचं जे काही फंक्शन करणारं अवयव आहे शरीरात त्याची होते. हृदय ही जी कन्सेप्ट आहे ना, ऐका, हृदय हा शब्द हार्ट याचा मराठी अनुवाद करणारा शब्द नाही. हार्ट वेगळं आणि हृदय वेगळं. हार्टचा फोटो निघू शकतो, ते ऑपरेट होऊ शकतं. मला वाटतं आता विज्ञान इतकं डॉक्टर प्रगत झाले की बदलू सुद्धा, म्हणजे कुणी आपलं हृदय द्यायला तयार झालं तर ते बदलू सुद्धा शकतं, इतकी विज्ञानात प्रगती आहे. पण हृदय गडकरी मास्तरांनी एक फार गंमत केली, त्यांची जी विनोदी प्रहसन आहेत ना त्यात एक बालक राम म्हणून गडकऱ्यांचं आणि प्रहसन आहे. जसं आणि त्या किवी दोषांचे चिमणराव आणि गुंड्या ही जशी त्यांची मानसपुत्राची जोडी आहे ना, तशी आणि गडकरी मास्तरांची आणि मानसपुत्राची आणखीन एक व्यक्तिरेखा आहे बालकराम. तो बालकराम मोठा आणि कल्पना विलास करणार आहे. त्या बालकरामाला एक कन्या आणि नांदे आपल्या मराठी नाटकाची संगीत नाटकांची उपवर जाची झाली दुहिता ही एका संगीत नाटकाची सुंदर आणि नांदी आहे. असा बालकराम त्याची कन्या उपवर झाली आहे आणि मग वर संशोधनासाठी बालकराम त्याचा झिजवतोय. कुणी काय म्हणतंय, कुणी काय नको म्हणतंय, कुणी काही कारण सांगतंय, कुणी काही कारण सांगतंय. बालकरामाला मोठं दुःख आहे, चिंता आहे की अरे या मुलीला योग्य वर कुठं मिळणार, हिच्या डोक्यावर कधी अक्षत पडणार, वेळेवर हिचं कधी लग्न होणार. मास्तर पुढे म्हणतायत त्या बालकरामाने असा विचार केला, आता कोणत्याही वराच्या घरी आपल्या मुलीचं स्थळ सांगून जात असताना काय केलं पाहिजे, आपलं हृदय बदललं पाहिजे. आपलं हृदय अतिशय संवेदनशील आहे, आपलं हृदय अतिशय कोवळ आहे. आपल्या हृदयाला थोडस सुद्धा दुःख सहन होत नाही, मग काय करावं. दरोडेखोर जो आहे ना त्या दरोडेखोराचं हृदय आपल्या हृदयाच्या जागी आणि ते ऑपरेट करावं. म्हणजे काय होईल, वरपक्षाकडनं किती अपमान झाले ना तर ते सोसायची आपल्याला ताकद येईल. प्रहसन आहे रामकेशव हा गणेश गडकऱ्यांचं सांगायचं कारण हे हृदय जे आहे ना, हार्टचा फोटो निघू शकतो, हृदयाचा फोटो निघत नाही. आणि निघत नाही हे आपल्यावर केवढे अनन्य साधारण उपकार आहे. तो माझ्या हृदयात तुमच्याविषयी आणि तुमच्या हृदयात माझ्याविषयी काय भावना आहेत याचा जर क्रोधच निघाला ना, आपल्याला जगतात खोटा मुखोटा घेऊन वागता येणार नाही, केवढी पंचायत होईल आपली. म्हणून हृदयाचा फोटो निघत नाही. अशा हृदयस्थ परमात्मा जो आहे तो आपल्या आसार देहामध्ये सार आहे आणि तो गुणातीत आहे, तिथं गुणाचा संबंध नाही. म्हणून निर्गुण हे त्रिगुण असार, निर्गुण हे सार. आणि पहिल्या चरणाचं उत्तरार्ध असा आहे, सारा असार विचार हरिपाठ अजून आपल्याला खूपसा विचार करता येईल आणि निर्गुण काय सार आहे, सार काय असतं। पण अमेरिकेला आर्थिक मंदी आली, त्या अमेरिकेच्या आर्थिक मंदीचा जगत आपल्या किती राष्ट्रांना आणि तोटा झाला, किती जणांना झळ बसली। मग असल्या ठिकाणी अहो मला शेअर बाजारात तुम्हाला घेऊन जायचं नाही, पण दृष्टांत म्हणून सांगतो। आज शेअर बाजाराची स्थिती अमेरिकेच्या मंदीमुळे काय आहे, सेन्सेक्स किती खाली आला, जे अत्यंत आणि चढ्या भावात खरेदी केलेले आज अकालग्रस्त विनोदी मिश्किले ते म्हणजे अण्णा अहो काही शेअरांची बाजारमध्ये अशी स्थिती आहे की मुलाला बसण्यासाठी तो कागद दिला ना ते मूल सुद्धा म्हणेल मला नको बसायला हा कागद, ते मोठे मिश्किल आहेत। असला शेअर बाजार आहे आणि अशा बाजारामुळं सोनं वाढतंय। मग असल्या परिस्थितीत शेअर खरेदी करेल गुंतवणूक करणारा का सोनं खरेदी करेल, तर शहाणा जो आहे गुंतवणूकदार तो काय करेल, सोनं खरेदी का, शेअरपेक्षा सोनं हे आत्ताच्या तरी आणि मंदीमुळं ते सार आहे, ते सार आहे। तसं सारभूत जे असतं ना त्याच्यामध्ये नुकसानी नसतेच, सारभूत जे आहे त्याच्यामध्ये विकार का नुकसानी नाही, त्याच्यात विकारत्व नाही, विकारत्व का नाही तर त्याला सावयवता नाही। जी वस्तू सावयव आहे तिथं विकार संभवतो, देह सावयव आहे त्यामुळे विकार आहे आणि आत्माराम जो आहे तो सावयव नाही, आत्मारामाला आकार नाही। आळंदी सारख्या ठिकाणी हे प्रजापिता ब्रह्मकुमारी जे प्रकरण आहे ना, त्यांनी एक दिवस आळंदीमध्ये माऊलीच्या समाधी मंदिरासमोर जी मोठी घंटा आहे ना तिथे एक बोर्ड लावला, आळंदीकरांना अभूतपूर्व संधी पुन्हा अशी येणार नाही, आलेल्या संधीचा लाभ उठवा, आज रात्री आत्मा दाखवण्यात येईल। मी होतो आळंदी आणि तुमचे बंडाचा ते कराडकर आळंदीत होते आणि वारकरी समाजातली आणि दोन चार बडी मंडळी होती, आम्ही गेलो त्यांच्याकडे, ते म्हणलं का आलाय, आत्मा पाहायला उत्सुकात का, नाही आत्मा आमच्या ठिकाणी आहे तुम्ही दाखवण्याची गरज नाही, आणि आळंदीमध्ये असला काही प्रकार केलात ना वारकरी तुम्हाला जी भगवी पताका आहे ना त्या पताकेची काठी काढून तुम्हाला चोपल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला जर स्वस्थ देहानी जायचं असेल ना असल्या भानगडीत पडू नका। आत्मा ही दाखवण्याची गोष्ट नाही, तुम्हाला हा ना तुम्हाला श्रुती माहीत नाही का, श्रुती सांगते आत्मा वारे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य, पहिली श्रुती आहे आत्मा वारे द्रष्टव्य, आत्मा पाहण्याचा प्रयत्न करा, त्यासाठी उपासना करा, त्यासाठी साधना करा। आत्मा वारे श्रोतव्य आत्मारामाविषयी श्रवण करा, तिसरी ऑर्डर आहे आत्मारामाविषयी मनन करा, आत्मारामाचं चिंतन करा। 21 तारखेला चिंतनातला पहिला भाग आहे प्रकाशित होणार, आत्मचिंतन प्रकाशित होऊ शकतं, आत्माराम प्रकाशित होऊ शकत नाही का, तो प्रकाश्य नाहीये तो प्रकाशक आहे, तो प्रकाशक आहे। एक खुळा, भयंकर खुळा, संशय संशय। चैत्र वैशाखाचे दिवस होते, निरभ्र आकाश होतं, सकाळची 8:30-9 वेळ होती, सूर्य कितीतरी चांगला कासरा भर वर आला होता। हा म्हणला मला पटत नाही, हा सूर्य आहे मला पटत नाही। मी बघतोच म्हणला हा सूर्य आहे का नाही, अरे बघायची गरज नाही दिसतोय ना, नाही म्हणला एव्हर रेडी टॉर्च आहे ना तो लावून मी बघणार हा सूर्य आहे का नाही। अगा सूर्योदय झालिया सूर्य सूर्याची पाहावा धनंजया, एव्हर रेडी बॅटरी एव्हरी काय बॅटरी घेऊन बसलात, जेवढी मेगावॅट विद्युत आपल्या भारतवर्षात टोटली निर्माण होती है ना, तेवढी सगळी विद्युत शक्तीचा दाब वापरून जरी प्रकाश योजना केली तरी त्या प्रकाशाच्या द्वारा सूर्याचं प्रकाशन होणार नाही. तसं आत्माराम हा आणि कुणाकडनंही प्रकाशित होत नाही, तो स्वयंप्रकाश आहे. ज्ञानेश्वरीची पहिली ओळी याला कळली ना, याला ज्ञानेश्वरी कळली. ओम नमो जीवाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या. तो स्वसंवेद्य आहे, सर्व प्रकाश आहे, सर्वगत आहे, सर्वज्ञ आहे, सर्व व्यापक आहे, सर्वे सर्व आहे. तो त्याचं कोण प्रकाशन करणार? शाळेमध्ये आणि फिजिक्स विषय शिकताना त्या फिजिक्समध्ये एक उतरणीचा सिद्धांत आहे किंवा कळसूत्राचा सिद्धांत आहे. काय? गाडी जी उतरली जाते ज्या जॅकनी, तो जॅक केवढाही लहान मोठा असो त्याचं सूत्र काय आहे? जसं जसं जॅक आणखीन आपण कळ फिरवावी तसं तो गाडी उतरते का? आपला जो आणि भयंकर प्रचंड शक्तिशाली जो रॉड आहे तो वर उचलला जातो, गाडी उचलली जाते. जसं विरुद्ध ऍक्शन करावी गाडी खाली येते. म्हणजे मळसूत्र, ड्रिल मशीन. तसा एक टेकूचा सिद्धांत आहे त्या आणि वस्तुशास्त्रामध्ये. एक सायंटिस्ट असं म्हणत असे की पृथ्वीच्या बाहेर उभं राहायला जर मला प्लेसमेंट मिळाली आणि मला एक उगाच 2-3 फूट आणि लांब असलेली 1.5-2 इंच व्यासाची भरीव लोखंडी काम मिळाली आणि टेकू लावण्यासाठी एखादा छोटा दगड मिळाला, तर त्या 2-3 फूट भरीव आणि अशा पोलादाच्या कांबीनी मी पृथ्वी सुद्धा उलथून टाकेन. पण मला असं विचारायचं की त्याला पृथ्वीच्या बाहेर उभं राहायला कुठं प्लेसमेंट द्यायची? सिद्धांत आहे ना. तसं हा स्वयंप्रज्ञ आहे ना, स्वयंप्रकाश आहे, त्याला कोण प्रकाशित करणार? त्याला कोणी प्रकाशित करू शकत नाही. मग तो सगळ्याचं प्रकाशन करतो. श्रुती अशी आहे, विभाती अस्य भासा सर्व विदम हा ऐसा श्रुती कायसा वायसा ढेकर येती इदम भासा सर्वम इदम विभाती. ज्याचा प्रकाश हे दृश्य जगत आणि जगत प्रकाशित करतो त्या जगताकडनं आत्माराम काय प्रकाशित होणार नाही? ज्ञानवाने फार गमतीचा दाखला दिला. आईच्या गर्भाशयामध्ये वाढणारा जो गर्भ आहे तो नेणे मातेची वयसा. आपल्या आईचं वय काय आहे की ज्या माऊलीच्या गर्भाशयात आपण वाढतोय याची त्या वाढणाऱ्या गर्भाला जाणीव आहे का? तसं ज्याच्याकडनं हे दृश्य प्रगट होतंय, या सगळ्या दृश्य द्रष्टा दर्शन या त्रिपुटीचा जो आधार द्रुप मात्र आहे, त्या द्रुप मात्राला दृश्य द्रष्टा अगर दर्शन कोणीही प्रकाशित करून शकणार नाही अशी ती अविकारी आहे का निरवयव आहे. आत्माराम हे कुणाचं कार्यही नाही आणि आत्माराम कुणाचं कारणही नाही. जे कशा ना कशाचं तरी कार्य असतं ना. उपजे ते नाशे, नाशिले पुनरपि दिसे, हे घटिकायंत्र दिसे परिभ्रमे गा. श्रुती सांग यत कृतकम तन अनित्यम. जे कार्य आहे ना परमात्मा आत्माराम, जे कार्य ना कारण ज्या एक ना दुजे पण, ते कुणाचं कार्य नाही, ते कुणाचं कारण नाही, त्याला दोन पण नाही, त्यामुळे त्याला दोनाच्या सापेक्षेत असणार एक पण ही नाही. असं एक पण दोन पण कार्य कारण विरहित जे आहे ते निरवयव आहे. ते निरवय आहे त्यामुळे ते निर्विकार आहे. निर्विकार आहे त्यामुळे त्याच्या ठिकाणी जायते अस्थि वर्धते विपरिणीमते अपक्षती आणि नश्यती हे षडविकार नाही. विकार रहित आहे त्यामुळे सार आहे. सार भाग जो असतो, सार वस्तू जी असती ती विकारी होत नाही, तिच्यात कोणताही दोष निर्माण. विकार म्हणजे दोष. थांबलो म्हणजे पुढचं बोलावं की नाही असं जरा विचारत पडलो, पण बोलतो आपण सुज्ञात, बोलण्याचा विपर्यास करणार नाही. हा, दधी मधुरम, मधु मधुरम, द्राक्षात मधुरा सुधापि मधुरेव तस्य तदेव मधुरम. त्याला ते मधुर आहे की ज्याला जे रुच आहे, ज्याला जे आवडते ते त्याला मधुर आहे. काय माणसं आहे तो या जगतात, गंमत आहे पा. आमचे का मूळचे ते बुधगावची ओगले मंडळी आता नागपूरमध्ये आहेत, त्या घरात मी जेवढे करते पुरुष आहेत ना, त्यांचे वडील, तिन्ही मुलं, मुलांची मुलं, त्यांना आंबा आवडत नाही, समोर आणलेला खपत नाही. मला वाटतं त्यांचं जन्मजन्मांतराचं किती पाचक असेल. आंब्यासारखं भाव आवडत नाही, आहेत पण माणसं. आता आंबा काय आणि टाकाऊ पदार्थ आहे का हो? आंब्यासारखं फळ नाही, पण त्यांना नाही आवडत का? रोचत नाही, त्यांना रुची नाही त्याची. ते म्हणतात आणलात ना समोर, आम्हाला वमन व्हायची पाहिजे, कृपया आणू नका, नाव काढू नका त्याच. तसं हा आत्माराम जो आहे ना, तिथं विकार नाही, नाशिवंत नाही. दधी मधुरम, साई सकट असेल, गोड असेल, घट्ट असेल, दही कसं पाहिजे? खरवसाची वडी जशी कापता येते ना, अशी दह्याची वडी पडली पाहिजे. आणि दह्याच्या वड्या हा एक वेगळा पाकशास्त्रातला प्रकार आहे. हा खासगी भेटा, त्याची प्रक्रिया रेसिपी सांगतो तुम्हाला, प्रवचनात नको. दह्याचे वडे सुंदर होते, दधी मधुर आहे. पण दधी होतं म्हणजे काय होतं? केमिस्ट्री असं सांगते, दुधाचं दही होतं म्हणजे दुधामध्ये विकार निर्माण होता. केमिस्ट्रीचं म्हणणं आहे. हा, मी तुम्हाला नको बाबा खायला उद्यापासून, नाही, केमिस्ट्रीचं म्हणणं असं आहे. म्हणजे काय होतं? अनेक 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 सूक्ष्म अतिसूक्ष्म असे आणि जीव निर्माण होतात त्या दुधाला. योग्य तापमान, बाहेरचं तापमान केव्हा वापरायचंय याचा तारतम्याने विचार करून विरजण लावलं की दुधाचं दही होतं. म्हणजे त्याला विरजण लावणं म्हणतात. ते विरस्त म्हणजे त्याच्यामध्ये असंख्य बॅक्टेरिया निर्माण होतात त्या दुधामध्ये, आणि ते दही आपण खातो की नाही, म्हणजे विकारी आहे. आत्मारामाच्या ठिकाणी विकार नाहीत का? सावयव नाही, ते कशाचं कार्यही नाही आणि त्यामुळं अविकारी आहे. म्हणून ते काय आहे? सार आहे, सार आहे. त्रिगुण असार, निर्गुण हे सार, आणि सारा असार विचार हरिपा. ज्ञानोबाराय पहिल्या चरणाच्या उत्तरात सांगतायत, माणसानी काय करावा? विचार करा. सगळ्या संतांचा आपल्याला आग्रह आहे, समाधान पाहिजे का, सुख पाहिजे का, शांती पाहिजे का, आनंद पाहिजे का? अविचाराची कास धरू नका, अविचाराने कार्य करू नका, अविचाराने पाऊल उचलू नका. पावलाधरी काय करा? आलोड्य सर्व शास्त्राणी विचारश्च पुन्हा पुन्हा विचार करा. आणि जसा विचार करावा ना, मूळ संस्कृत धातू विच, विच धातू, विच धातूचा अर्थ आहे वेगळी करणे, निवडणे, असा विच धातूचा अर्थ आहे. मग विचार शब्दाचा अर्थ काय झाला? निवडता आलं पाहिजे, वेगळी करता आली पाहिजे. मला वाटतं आता निवडणं नाही का, राहिलंच नाही निवडणं. अरुण दांडेकरांच्याकडनं आणायचं की शिजवायचं, निवडायचं कामच संपलं महाराज. निवडक वस्तू आहे, निवडलेले आहे. निवडायचं म्हणजे काय करायचं? तांदूळ निवडायचे म्हणजे काय करायचं? काय करता? तांदळासारखे दिसणारे जे गारेचे खडे आहेत ते त्यातनं वेचून. एक बरं आहे बरं का, आता काय, पूर्वी खडा लागायचा, आता लागतच नाही, दातच नाही, त्यामुळे लागतच नाही, तो भाताबरोबर गिळात जातो. हा एक दात पडल्याचा फायदा आहे, अनेक फायद्यातला खडा गारेसाठ भेसळ आहे, मिसळ निवडावं लागतं. हो, माझं काही पूर्व भाग्य चांगलं असेल. आमचे महिन्याचे जे वारकरी आहेत ना, 350-400 वारकरी महिन्याचे आहेत, त्यांचं जीवन काय? शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध दशमी आळंदी ते पंढरपूर चालायचं, शुद्ध दशमी ते पौर्णिमा पंढरपुरात राहायचं, वद्य प्रतिपदा ते वद्यदशमी पंढरपूर ते आळंदी चालायचं, वद्यदशमी ते अमावस्या आळंदीत राहायचं. महिन्याचे वारकरी हे त्यांचं जीवन आहे. आळंदी पंढरी, आळंदी पंढरी, पंढरी आळ, जीवन 350-400. वद्य एकादशीला त्यांचा आणि आळंदीत ज्ञानोबारायांसमोर विणा मंडपामध्ये हरिपाठ असतो. 9 वाजता हरिपाठाचं भजन सुरू होतं. हरिपाठ पूर्ण व्हायला दुपारचे 1:30-2 वाजतात. आपला हरिपाठ किती वेळात होतो? डोक्यावर पाण्याचा पहिला तांब्या घेऊन आंग कोरडं करेपर्यंत आपला हरिपाठ म्हणून होतो. ते 9 ते 1:30 पर्यंत हरिपाठाचं भजन करतात. त्यांची एका एकादशीच्या फराळाची व्यवस्था करण्याचं भाग्य सौभाग्य मला लाभलंय. पण मी काही त्यावेळी आळंदीत असतोच असं नाही, एकदा होतो, मी व्यवस्था करून गेलेलो असतो. माणसं काम करतं, एकदा होतो. त्या खिचडी करणाऱ्या दाण्याची, आमची तांदूळ करणाऱ्या महिला, प्रत्यक्ष काम करणाऱ्या, त्यांनी माझ्यावर एक बुट्टीवर दाणे पुढे ठेवले. म्हणजे कशाला वगळले? अण्णा दाणे नाहीये. मग बघा म्हणलं नीट काय ते बघितलं, दाण्याच्या आकाराचे विटकरीचे तुकडे. मी म्हणलं मातानो तुम्हाला साष्टांग दंडवत घालावं, हे जर निवडलं नसतं ना, अर्ध पोत दाणे अर्ध पोत साबुदाणा मातीत गेला असता कुणाच्याही मुखात गेलं नसत, काय भेसळ आहे. हुबेहूब शेंगदाणा दिसावा असे विटकरीचे तुकडे दाणे वेचायला पाहिजे ना, निवडायला पाहिजे ना. तसं हे दृश्य विश्व जे आहे ना, या दृश्य विश्वात जगताना, वावरताना, खाताना, पिताना, बोलताना, चालताना, काया वाचा मन इंद्रिय बुद्धी यांच्याद्वारा सगळ्या कायिक वाचिक मानसिक बौद्धिक क्रिया होत असताना आम्हाला निवडता आलं पाहिजे. विचारपूर्वकच केलं पाहिजे. विचार अविचार करून चालणार नाही. विचार वेगळे करतात, निवडता आलं पाहिजे. का निवडता आलं पाहिजे? या दृश्य विश्वामध्ये सार आणि असार यांची भेसळ आहे, यांची सरमिसळ आहे. आणि ही सरमिसळ जी आहे त्यातलं सार वेगळं काढता आलं पाहिजे. असार बाजूला सारता, जसं खडे बाजूला काढता आले पाहिजे, सार वेगळं काढता आलं पाहिजे. आणि हे सारासार आपलं सार घेण्यामध्ये पटाईत जर कोणी असेल ना, तर राजहंस नावाचा पक्षी हा यात तरबेज आहे, पटाईत आहे. किती निवडण्यात तो तरबेज आहे, वेगळी करण्यात किती पटाईत आहे. तर सुभाषितकार सांगतात, हंस श्वेत बकश्वेत, हंसी शुभ्र आहे, बगळाही शुभ्र आहे. को भेदो बकहंस यो, मग हंस आणि बगळा या दोघात काय फरक आहे का? नाही. म्हणजे हाही पांढरा तोही पांढरा, उकड्याही तांदूळ आणि साधूच्या बासमती तांदूळ, फरक आहे ना? उकड्या तांदूळाचा उपयोग होतो इडलीसाठी. आणखीन सुंदर अशा प्रकारचा उत्तम असा भात करण्यासाठी, पुलाव करण्यासाठी तो, आणि चांगला शिजल्यानंतर जो आणि चांगला आळी एवढा लांब होतो पेरभर असं ते शीत, त्याचाही उपयोग होतो. सगळं उपयोगी आहे. बगळाही उपयोगी आहे, हंसी उपयोगी आहे, फरक आहे का? नाही फरक आहे. काय फरक आहे? निरक्षीर विवेके तू हंसो हंसो बको बका. पाणी मिश्रित दूध त्या हंसासमोर ठेवलं असताना हंस काय करतो? आपली चोच त्या पाणी मिश्रित पाणीदार, डोळे पाणीदार असावेत, मोती पाणीदार असावा. पण पाण्यात मोती असावं का? डोळ्यात पाणी असावं का? नाव पाण्यात असावी पण नावेत पाणी असावं का? तसं आपण संसारातच असावं पण आपल्याच संसार नसावा. पुन्हा वाक्य बोलतो, आपण कुठं असावं? असोनी संसारी, पहिला अभंग. पण आपल्याच संसार नसावा, आपल्यात जो आत्माराम आहे ना त्याची आपल्याला पूर्ण जाणीव असावी, पण आपण संसारात असावं. कसं? जसं नाव पाण्यातच असावी पण नावेच पाणी नसावं, तसं आपल्या चित्तात संसार नसावा, आपण देहाने संसारात असावं आणि चित्तात जो भगवंत आहे त्याचं स्मरण असा, म्हणजे संसार बाधत नाही. अशी चोच त्यांनी त्या पाणीदार दुधात खुपसली ना, काय होतं? तो चोचीनी फक्त दूध जे आहे ना ते सेवन करतो, मिसळलं गेलेलं पाणी जे आहे ते त्या पात्रात तसंच्या तसं राहतं. ही हंसाला भगवंताने दिलेली जन्मजात सिद्धी आहे. आपल्याला दूध पाणी वेगळं करता येत नाही. फार तर काय येईल, दूध तापून तापून उकळून उकळून त्यातलं पाणी आटवता येईल, पण हे दूध का दूध पाणी का पाणी हे आपल्याला करता येत नाही. आता सरकार मान्य पाणी किती घालावं ही सरकार मान्यता आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त घातलं तर गुन्हा. सरकार मान्य पाणी घातलं तर गुन्हा नाही. मग पाणी जास्त आहे का बरोबर आहे हे ठरवणारी डिग्री आहे, पण ती डिग्री दूध आणि पाणी वेगळं करत नाही. राजा उसच करू शकतो. का करू शकतो? जन्मजात त्याच्या शरीरात अशी रचना आहे, त्याच्या मुखात अशी, आपल्या मुखाचे लाळोत्पादक पिंड आहेत ना, तसे त्या राजवंशाच्या चोचीमध्ये दोन्ही बाजूला असे नैसर्गिक त्याच्या शरीरातले अवयव असणारे असे काही ग्रंथी आहेत की दुधामध्ये, आणि त्यांनी चोच खूप असली की त्या ग्रंथीतनं काही स्त्राव जो आहे जसे आपल्या तोंडात लाळ येते तसे त्या राजवंशाच्या मुखामध्ये ज्या ग्रंथी आहेत त्यातनं काही स्त्राव निर्माण होतो, तो चोचीच्या द्वारा त्या पाणी मिश्रित दुधात पडतो आणि त्याचा परिणाम दूध आणि पाणी वेगळं होतं. दूध आणि पाणी वेगळं करणारं जे रसायन आहे ते त्या राजवंशाच्या मुखात आहे, जे बगळ्याच्या मुखात नाही, आणि त्यामुळे तो राजवंशाचं करू शकतो. हे जसं तसं संत म्हणतात, श्रुती म्हणतात, पुराण म्हणतात, वेदशास्त्र म्हणतात, मानवी देहात आलेला जो आहे तो राजवंश आहे. का? सत्य असत्य मिसळलेलं हे जे दृश्य आहे त्या सत्य असत्यातलं सत्य त्याला शोधून काढता येतं, आणि सत्य शोधून काढलं की असत्याचा आपोआपच काय होतो, त्याग होतो. म्हणून सारासार विचार, मनुष्य मात्राने सारासार विचार केला पाहिजे. आणि सारासार विचार करता 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 सार काय आपकी येतं, सारासार विचार हरिपाठ. ज्या नरदेहात आपण आलोय, ज्या मृत्यूलोकात आपण जीवन व्यतीत करतोय, इथं सार बुद्ध काही असेल तर हरिनाम हे सार आहे. हरिनामा इतकं दुसरं काहीही सार नाही. काय भक्त दांडायचं आहेत पहा, ते म्हणतात देवा तू आणि तुझं नाम ह्याच्यापेक्षा तुझं नाम श्रेष्ठ आहे. पण तुझं नाम इतकं श्रेष्ठ आहे की तुझ्या नामाचं नाम तुझं, नाम आमचं नाही तुझं आहे ना, पण तुझं नाम असून सुद्धा ते नाम किती सारभूत आहे. काय नाम महात्म्य आहे, काय नाम सामर्थ्य आहे, नाम ही काय चीज आहे हे तुझं तुला सुद्धा कळत नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. ज्यावेळी आणि सेतू बांधायचं काम सुरू झालं ना, वानर माकड अस्वल नळ नीळ जांबवंत हनुमंतराय बाकी सगळी वानर सेना अस्वल सेना कामाला लागली. स्वामी कार्य आहे अवती चिमुकली खार सुद्धा तिने सुद्धा आपल्या कुवतीनुसार स्वामी कार्यात भाग घेतला. सकाळी सूर्योदयाला जी कामाला सुरुवात व्हायची, सूर्यास्ताला त्या दिवशीचं काम थांबायचं. रामराय म्हणायचे हे काय आश्चर्य आहे पा, मोठमोठे धोंडे उचलतात त्याच्यावर राम असं लिहितात आणि तो दगड सागरामध्ये टाकतात. दगड बुडत नाही तर दगडाला दगड चिकटतो, दगडाला दगड चिकटतो आणि वाट तयार होऊ लागली आहे, वाट वाढती आहे लंकेच्या दिशेने. काय आश्चर्य आहे बा. एक दिवस संध्याकाळी सूर्यास्त झाला, काम थांबलं, सगळी मंडळी आपापल्या विश्रांतीस्थानी गेली. रामराय जाणून उजून बसले समुद्रकाठी. म्हणजे कसं काय काय दगड कशी तरतात, दगड कशी काय तरतात, म्हणजे पाहावं तरी. तरी उचलला एक धोंडा मोठा रामराय, उचलला आणि पाण्यामध्ये समुद्राच्या टाकलं. टाकल्यावरून तो दगड काय झाला, तो बुडाला. हो बुडा, आपण म्हणतो बुडाला बेडू, उडाला पक्षी, बुडाला. पण म्हणले आता ही फजिती आपली कुणी पाळली तर नाही ना, काय माणसाला पडल्याच्या दुःखापेक्षा आपण आपटलोय हे कुणी पाहिलं नाही ना याची फार भीती असती. इकडे तिकडे नाही ना कुणी माग रेंगाळलेलं, माग मारुत राय तरी माणसाला आशा सुटत नाही. पहा रामराम म्हणले मारुते कधी आलास रे, म्हणजे ह्यानं वाटत होतं की बहुतेक आपली पजिती झाल्यानंतर आला असावा. मारुता म्हणले स्वामी जेव्हा तो दगड उचलून टाकलात ना मी होतोच माग. काय हा मारुत रायासारखा दास त्यांनी पाहिली आपली फजिती काय बोलणार. म्हणजे मारुते अरे तुम्ही सगळे लोक दगड उचलताय, त्याच्यावर राम लिहिताय, ते टाकताय, ते तरतायत. अरे ज्याचं नाम तो दस्तूर खद्द मी राम ना, मी दगड उचलला आणि टाकला तो बुडाला, असं कसं? बुद्धिमत्ता वरिष्ठ आहे. मनोव्यम महातुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता मते म्हणले स्वामी तुम्हाला ऐकून फारसं बरं वाटणार नाही पण सत्य. ते म्हणले अगदी खरं सांग, रागाचा प्रश्न नाही, का बुडावा? स्वामी सोपी गोष्ट आहे, तुम्ही ज्याला हातातनं सोडला ना तो कसा तरे, तुम्ही ज्याला हाती धराल तो तरे, तुम्ही हातातनं सोडला बुडाला. मग तुम्ही टाकता तेच कर, तुमचं नाम जे आहे ना ते दगडावर लिहिल्यानंतर ते नाम त्या दगडाला तारत, तुमच्यापेक्षा नाम श्रेष्ठ आहे. नाम तारक, तारक मंत्र आहे, तारक मंत्र आहे, तारणार आहे या भवसागरातनं आपल्याला तरुण नेणारा, आपल्याला बुडू न देता भवसागराच्या पहिलं तीरावर सुखरूप घेऊन जाणारा असा हा तारक नाम मंत्र आहे, तारक नाम आहे. मग सारा सार विचार करता करता साराच सार, साराच सार, साराच सार हाती जर काही येत असेल तर हरिपाठ, हरी हरी असा परिपाठ करणं, हरी हरी असा अखंड आणि नामाचं स्मरण करणं हरिपाठ हे सार आहे. त्रिगुणासार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ, अव्यक्त निराकार नाही जा आकार जेथिनी चराचर हरिजी वधे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मानी पुण्य होय. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी बाबानो. ज्ञानोबा आग्रहाने सांगताय मुखानी काय करा, काहीतरी वाचा शिरण्यापेक्षा मुखानी वाचेनी काय करा. आणि अति आदरे गद्य घोषे म्हणावे समर्थांचा उपदेश आहे. ज्ञानोबा तेच सांगतायत, सगळे संत एकच सांगतात काय करा, आपली वाचा जास्तीत जास्त, जास्तीत जास्त भगवत नामामध्ये गुंतवा. अव्यावृत भजना अखंड त्याचं भजन, अखंड त्याचं स्मरण करा. आणि ते करण्यासाठी संसार सोडून कुठेही जाण्याची गरज नाही. असोनी संसारी जिव्हे वेग करी. पुढचा विचार सायंकाळच्या सत्रात करू. पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव सद्गुरु ज्ञानेश्वर विठ्ठल 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 पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय.
Thank you.